नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. 56वो आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फी 2025 आयज सावन सुरू जाता. वो उल्लेखनीय कार्यक्रम जागतीक चित्रपट सृश्टीचो एक भव्य उत्सव. 81 देशांमधले 240 परस चड चित्रपट प्रदर्शित करतले. महोत्सवाची सुरवात पणजीत एका उत्साही स्ट्रीट कार्निवलान जाता, जातूंत सांस्कृतीक गट, निर्मिती संस्था आनी राज्य प्रतिनिधींचो आसपाव आसा. हाका लागून दनपारासान पोरणे सचिवालय ते कला अकादमी मेरेनची येरादारी दुसऱ्या वटेन वळयल्या. सिनेमाची जादू अणभवपाची आनी कथाकथनाची कला मनोवपाची ही संद वगडाव नाकात.
IFFI is a dream weaver celebration where the flicker of the projector becomes a heartbeat, a mosaic of countless stories converging under one sky. Spanning across 5 main venues in Goa, in these 8 days, every screening is a voyage. From the silent tremor of unspoken longing to the roar of a revelation. From the indigenous pulse of Indian panorama to the distant echoes of world cinema. This is Saira Mujtaba with Adarsh Kumar, Panji, Goa.
मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी काल राती इफ्फी महोत्सवाच्या तयारीची ESG आयनॉक्स वाठारात प्रत्यक्ष येवन पळोवणी केली. इफ्फीची सगळी तयारी पुराय जाल्या. प्रतिश्ठीत, नाविन्यपूर्ण आनी आगळ्या वेगळ्या पद्दतीन पयलेच फावट इफ्फीचो उक्तावण सुवाळो जातलो. 3 वरां मेरेन लोकांनी येवन इफ्फीक हजेरी रावची. फिल्म फ्लोट परेड हे अंदूचे महोत्सवाचे खाशेलें आकर्षण आसतले अशें मुख्यमंत्र्यान म्हळां. इफ्फी खातीर सुमार 7,000 वयर प्रतिनिधी नोंदणी जाल्या. गोंयांत फिल्म कल्चर रुजोवपाच्या हेतान गोंय सरकार काम करता अशें मुख्यमंत्र्यान म्हळां. यावेळार गोंय मन रिजवण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार डिरायला लोबो तशेंच मुखेल अधिकारी अश्विन चंद्रू आनी हेरमानेस्त हजर आशिल्ले. राज्यात वाडट्या गुन्यांवाचे फाटभुंयेर प्रमोद सावंत हांणी गोंय पुलिशेच्या अधिकाऱ्या वांगडा बसका घेतली. आलतीन पणजी जाले हे बसकेंत पुलीस महासंचालक आनी पुलीस महानिरीक्षका सयत वरिश्ठ पुलीस अधिकारी हजर आशिल्ले. राज्यातलो कायदो आनी सुवेवस्थेच्या परिस्थितीचो निळा घेवपा खातीर उच्च पांवड्यावेली बसका घेतल्या अशी माहिती ह्या बसके उपरांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. घरफोडी सारखे गुन्यांव परतून जावचे न्हय हाची खात्री करून अशा गुन्यांवा आड कडक कारवाय तशेंच गुन्हो घडचो न्हय म्हणून सुरक्षेची उपाय येवजण्यो करचो असो आदेश मुख्यमंत्र्यान दिला.
रिव्ह्यू घेवपा खातीरच सगळे PI, DYSPs, SPs, DGP, IGP ह्या सगळ्या जाणांक आपयल्ले. पुराय सगळ्या बाबतींतलो लॉ अँड ऑर्डरचे सिच्युएशन रिव्ह्यू घेतलो. स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन घेवपाक जाय ती तांकां दिल्या. हँड फोर्थ अशा पद्दतीच्यो केसीस गोंयांत जावच्यो न्ही, म्हणजे डकेती आनी हेच्यो तर आमी टॉलरेट करीच ना. पण बारीक सारीक इन्सिडंसाचेर सुद्दां नॉट ओन्ली द डिटेक्शन बट तेंच्यांनी क्रायम जावचे न्ही हाच्या खातीर कितें कितें खबरदारी जी घेवपाक जाय पयली ताजेर डिस्कशन जालें.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्री वतीन गोवा एग्री स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025 ह्या शेतकी विशयक एका दिसाच्या परिशदेचे आयोजन केलां. ह्या परिशदेत 200 गोंयचे शेतकी मळावेले जळवांडार वांटो घेतलो अशी माहिती GCCI शेतकी विभाग मुखेली महेश पाटील हांणी दिल्या.
स्टार्टअप कॉन्क्लेव्ह हो आम्ही 24 नोव्हेंबराक पणजे जिमखाना भितर 10-4 हो आयोजित केल्लो आसा. हातूंत भितर हॉनरेबल गोंयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, हॉनरेबल गोंयचे मंत्री फॉर IT एन्ड ट्युरिझम रोहन खवटे, व्हायस चान्सलर ऑफ गोवा युनिव्हर्सिटी ऑफ एग्रीकल्चर सायन्सीस डॉ पाटील आनी क्रिशेकाचे वेगवेगळे अधिकारी आसतले.
गोंयच्या मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान नागरिकांक तांचे गणना फॉर्म सादर करपाक उर्बा दिवपा खातीर SIR 2026 रील सर्तीचे आयोजन केला. हे सर्तीत वांटेकार जातात तांणी ह्या उपक्रमाचो प्रचार करपा खातीर 60-90 सेकंदाची इंस्टाग्राम रील तयार करून CEO गोवा हँडलाक टॅग करून ती पोस्ट करची. रील लिंक DMO वरवी लेगीत धाडू येता. 25 नोव्हेंबर मेरेन प्रवेशिका खुली आसा. फिडे विश्वचषक 2025 सर्तीत भारताचे आव्हान काल सोपले. दिशातला निमणो उरिल्लो खेळगडो अर्जुन एरिगायसीक क्वार्टर फायनलीत टायब्रेकात चीनाच्या वेई कडच्यान पराभव पत्करचो पडलो. सगळ्या फेरयेतले दोनूय खेळ बरोबरीत सोपले. उपरांत मॅच टायब्रेकात गेली. पयलो रॅपिड गेम बरोबरीत जालो पूण दुसरो रॅपिड गेम अर्जुन हारलो. अर्जुन भायर पडल्या उपरांत भारताची विश्वचषकाची आस्त सोपल्या. सर्तीत 3 उमेदवारांचे सुवातीची आस आशिल्ल्यान ही हार भारता खातीर खास करून संवसारातल्या उत्कृष्ट बुद्धीबळ प्रतिभेचे केंद्र मानतात त्या देशाक एक व्हड धपको. पणजी वेळच्या नोंद केल्या त्याप्रमाण पणजीत कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 21.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आनी वताळ आसतले. हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन म्हळां. आनी नित्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात 7:20 वरांचेर. नमस्कार.